jazz.com. राजा शिवछत्रपती महाराष्ट्र निधड्या छातीचा रांगडा मुलुक इथल्या नसानसात स्वाभिमान आणि लढाऊ बाण्याचं तेज तळपत. गुलामगिरीच्या टाचांखाली जेव्हा इथल्या पिकांनी आणि कित्येक पिढ्यांच्या भविष्यानं श्वास सोडला होता तेव्हा याच मातीतून संघर्षाची आणि जुलमी तलवारींना पुरून उरणारी एक तलवार तळपली होती. आणि ती तलवार ज्यांच्या हातात तळपली होती ते होते युगपुरुष लोकनायक छत्रपती शिवाजी महाराज. दक्षिणेकडच्या आदिलशाहीला आणि उत्तरेच्या मुघलांना छत्रपती शिवाजी महाराज आजन्म एक आव्हान म्हणूनच राहिले. जुलमी सत्तेला विरोध करणारा एक जननायक जुलूमशाहीच्या विरोधात उभं राहिल्यावर सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा अशा नेतृत्वाला कसा पाठिंबा देतो याची गाथा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. सह्याद्रीचा हा स्वाभिमान म्हणजे पराक्रम आणि स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला होती जिच्या प्रकाशाने महाराष्ट्राला राज्य आणि शासक यांचा अर्थ उमगला. लोककल्याणकारी राज्य रयतेची कणाव परधर्म सहिष्णुता स्त्री पूजकता या महान मूल्यांना शिवछत्रपतींनी शेवटपर्यंत अंतर दिलं नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे एका राजाचं आदर्शवत जीवन. आपल्या अख्ख्या आयुष्यात आपल्या ध्येयाशी एकरूप होऊन त्यापासून तसुभरही न ढळता रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. त्यांच्या काळातच स्वराज्यातली रयत सुखाने नांदू लागली. आपलं सैन्य अत्यंत शिस्तबद्ध आणि चपळ असण्याकडे शिवाजी महाराजांचा कल होता. शिवाजी महाराज हे एक कसलेले योद्धे कुशल संघटक आणि सेनानायक तर होतेच पण त्याचबरोबर ते दूरदृष्टीचे शासक सुद्धा होते. जमिनीप्रमाणे सागरी शत्रूंचा सुद्धा ते विचार करायचे आणि म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचे राज्य स्थापनेची प्रेरणा त्यांना माता जिजाऊ साहेबांकडून मिळाली होती. स्वराज्यातील रयतेचीच नव्हे तर झाडांची सुद्धा काळजी घेण्यासंबंधी आदेश देणारे शिवाजी राजे हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शिवाजी महाराजांना मिळालेले सहकारी हे अत्यंत निष्ठावान आणि शूर होते. प्रसंगी जीवाचे बलिदान द्यायला सुद्धा ते कधीच मागेपुढे पाहत नसत. याचं कारण सरळ होतं. शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं हे कार्य स्वतःसाठी नसून दीनदुबळ्या रयतेसाठी आहे याची खात्री त्यांना पटली होती. वीर शिवा काशिद आणि मदारी मेहत्तर ही नावं हेच सिद्ध करतात. अन्यायापुढे मस्तक झुकवून मांडलिक होणं शिवाजी महाराजांनी कधीच मान्य केलं नाही आणि म्हणूनच दिल्ली दरबारातून बादशाह समोर बाहेर पडून त्यांनी मराठी स्वाभिमानाचं दर्शन खुद्द औरंगजेबाला दाखवलं. पण शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र कसा होता त्या काळी वतनदार हे कधीच सत्तेशी कायमची निष्ठा राखत नसत. सत्ता बदलली की वतनदारांच्या निष्ठा सुद्धा बदलत. रयतेकडून सारा वसूल करायचा आणि तिला छळायचं एवढंच वतनदार करत होते. रयतेवरची ही जुलूम जबरदस्ती शिवाजी महाराजांनी बघितली. शिवजन्मापूर्वीच्या काळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 16व्या शतकापर्यंत मुघल सम्राट अकबराच्या नेतृत्वाखाली मुघलांनी दक्षिणेत चांगलाच जम बसवला होता. इतका की त्याने खानदेश विदर्भ इतकंच काय निजामशाहीची राजधानी अहमदनगर सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणली होती. पण 1605 साली अकबराचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर गादीवर आलेल्या जहांगीरला तितका पराक्रम गाजवता आला नाही आणि त्याला कडवे आव्हान दिले ते निजामशहाचा प्रधान मलिक अंबर याने. या काळात मराठ्यांनी मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 25 वर्षे मुघलांना दक्षिणेत रोखले. घडामोडी अत्यंत नाट्यमय रीतीनं घडल्या. मलिक अंबर 1626 साली मरण पावला. आता शहाजादा खुर्रम शहाजहान हा मुघल सम्राट बनला. दरम्यान शहाजी राजांचे सासरे सरदार लखुजी जाधवराव 1628 मध्ये मोगलांना सोडून निजामशाहीत आले, पण दरबारी कारस्थानात त्यांचा खून करण्यात आला. या घटनेने शहाजीराजे इतके संतापले की त्यांनी निजामशाहीशी असणारी आपली निष्ठा संपवली. विजापूरकरांशी त्यांनी आधीच संबंध तोडले होते. दरम्यान विजापूरच्या सैन्याने शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीवर आक्रमण केले. या धामधुमीत त्यांनी आपल्या पत्नी जिजाबाई यांना जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. याचं महत्वाचं कारण म्हणजे जिजाबाईंना तेव्हा दिवस गेले होते. शहाजीराजांनी जिजाऊंची व्यवस्था केली आणि बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ते शिवनेरीहून निघाले. दरम्यान अहमदनगरच्या निजामाच्या राज्याचा घास घ्यायला शहाजहान खूपच आतुर झाला होता. दक्षिणेतला मोगलांचा भ्रष्ट सुभेदार खान जहान लोदीने मुघलांचे इलाके जाणीवपूर्वक गमावले होते. त्यामुळे साहजिकच त्याची बदली माळवा सुभ्यावर केली आणि निजामशहाकडून आपले इलाके शहाजहानने पुन्हा मिळवले. खान जहानला जेव्हा आग्र्याला बोलवण्यात आलं तेव्हा तो शिक्षेच्या भीतीने निजामाला मिळाला. आपला सुभेदार निजामाला जाऊन मिळणं हे मुघलांच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद होतं. त्यामुळे चवताळलेल्या मुघलांना लवकरात लवकर खान जहानला शिक्षा करून निजामशाही नष्ट करावी असं वाटायला लागलं. आणि शेवटी शहाजहान 16 फेब्रुवारी 1630 रोजी खानदेशातील बरहाणपूर इथं आला. शिवजन्मापूर्वीचा काळ हा असा धामधुमीचा होता. राजकीय अस्थिरता तर होतीच, पण युद्धाचे प्रसंगही सतत डोक्यावर होते. आणि मग 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर मुघल सत्तेला सतत एक आव्हान म्हणून उभे टाकणाऱ्या एका वादळाचा जन्म झाला. जेव्हा शिवरायांचा जन्म झाला तेव्हा पुण्यावर विजापुरी सैन्याने हल्ला चढवला होता. शहाजी राजांची जहागीर नष्ट करणे हे त्यांचे सरळ सरळ उद्दिष्ट होते. आपल्या जन्माच्या वेळीस एवढ्या टोकाच्या धामधुमीचा काळ पाहिलेले शिवराय म्हणूनच कदाचित आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक संकटांचा सामना करून त्या संकटांचा निपात करू शकले. शिवचरित्र हे अनेक धाडसी प्रसंग, पराक्रम आणि शिवरायांच्या मुत्सद्दीपणाची साक्ष देतात. संकटांना पुरून उरताना धैर्य आणि विश्वास किती महत्वाचा असतो ते दाखवतात. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदाता म्हणून सह्याद्रीसारखे अचल उभे आहेत. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून नीतिमत्ता आणि उदात्त ध्येय हे गुण आजच्या पिढीने आत्मसात केले तर इथल्या प्रत्येक पिढ्या रत्नासारख्या चमकतील. चला तर मग शिवरायांचा प्रेरणादायी आणि स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेऊया.